बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, समाजामध्ये अशा विचाराचे पण व्यक्ती असतात ज्यांना वाटते की अशी काही घटना झाली की मुलींची आणि त्यांच्या घराची इज्जत जाईल आणि मुलाला दोषी करण्याऐवजी मुलींनाच दोषी ठरवतात. म्हणून मुलींची शाळा काही व्यक्ती बंद करतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.